लॉन्ग इलायची के बिना जैसे चाय नहीं लगती अच्छी, वैसे ही आपके कॉल के बिना एमएच 935 नहीं लगती मुझे अच्छी।
रेड एफएम एमएच 935
एमएच 935 में महक आपके साथ है। मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आता थोड्या वेळापूर्वी की तुमच्या सोबत असं कधी काही झालंय का? देने वाला जब भी देता है देता छप्पर फाड के है, आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा असं काहीतरी खूप छान मिळालंय, म्हणजे लोकांच्या बाबतीत असो, जॉबच्या बाबतीत असो, मार्क्सच्या बाबतीत असो, एखादी परीक्षा खूपच घाण गेली आहे आणि तुम्हाला चांगलेच मार्क पडले, तुम्हालाही वाटलं नाही की कसं काय इतके छान मार्क पडले, सो तुम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा काहीतरी खूप भारी तुम्हाला मिळालंय असं कधी झालंय का? आता ना मी मनोजशी बोलले या बाबतीत। कधी आयुष्यामध्ये असं होतंय ना, देने वाला जब भी देता है देता छप्पड फाड के है, तर तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का की अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी मिळालंय तुला?
नाही सर, माझ्या लाईफ मध्ये तर असं झालेलं नाही आहे आणखी।
तरी कुठल्या बाबतीत तुझी अशी होण्याची अपेक्षा आहे की बाबा या बाबतीत मला ना जेवढी अपेक्षा आहे पण त्यापेक्षा जास्त मिळालं तर मला जास्त छान वाटेल?
एक्झॅक्टली पैसा।
तो तर सगळ्यांच्याच आयुष्यात आहे, म्हणजे किती दिला तरी कमीच पडतो तो।
कमीच पडतो।
पैसा अशी गोष्ट आहे की जी कितीही मिळाला आपल्याला तरी सुद्धा कमीच पडतो, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला असं कधी झालंय का की खूप अपेक्षेपेक्षा जास्त मिळालंय, किंवा मग माहिती नव्हतं यार याच्यासाठी मी इतका इतका प्रयत्न केला होता पण मला खूपच काहीतरी छान मिळालं त्याच्या अगेन्स्ट, असं कधी तुमचं झालंय का? झालं असेल किंवा नसेलही झालं तर कुठल्या बाबतीत तसं होण्याची इच्छा आहे तुमची सांगा पटकन, डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।